नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। वैजकी प्रवेश परीक्षा नीट पेपर लीक प्रकरणाचेर चर्चा करपाचे मागणे खातीर विरोधी पक्ष वांगड्यांनी केल्ल्या बोवाळा कारणान आयज लोकसभेचे कामकाज दिसभरा खातीर स्थगित केले। संसदेच्या दोन्ही सभागराच्या संयुक्त बसकेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ल्या अभिभाषणा खातीर आयज उपकार प्रस्तावाचेर चर्चा जावपाची आशिल्ली, पूण लोकसभेत आयचे कामकाज सुरू जातकच विरोधकांनी नीट परीक्षा प्रश्नाचेर चर्चा करपाची मागणी केली। सभापती ओम बिर्ला हांणी ती मागणी न्हयकारल्या उपरांत विरोधकांनी बोवाळ केलो। ह्या बोवाळाक लागून सभाघर पयली दनपारा 12 मेरेन आणि उपरांत पुराय दिसा खातीर स्थगित केले। राज्यसभेतूय ह्या विषयाचेर चर्चा करपाची मागणी करून विरोधकांनी बोवाळ केल्ल्या कारणान राज्यसभेचे कामकाज आयज एका वरा खातीर स्थगित केले। परतून काम सुरू झाल्या उपरांत राष्ट्रपतीच्या अभिभाषणा खातीर उपकार प्रस्तावाचेर भाजपाचे खासदार सुधांशु त्रिवेदी हांणी चर्चेक सुरुवात केली। इतले मजगती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी नीट प्रकरणात दोषीचेर खर कारवाय जातली अशें आश्वासन दिला। सरकार ह्या विषयाचेर संवेदनशील आसा आणि ह्या विषयाचेर सभागरात चर्चा करपाक सरकार तयार आसा असे ताणी पत्रकारांकडेन उलयतना सांगले। शिक्षण मंत्रालयान तयार केल्ल्या तज्ञांच्या उचेल्या पावण्यावेल्या समितीन राष्ट्रीय चाचणी एजन्सीत फेररचना आणि सुधारणा करपाविशी विद्यार्थी आणि पालकांकडल्यान सुचवण्यो मागल्यात। 7 जुलै मेरेन माय गोव ह्या संकेतथळाचेर आपल्यो सुचवण्यो धाडू शकतात। इस्रोचे आदले अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन ह्या समितीचे फुडारपण करतात। समितीन परीक्षा प्रक्रियेचे यंत्रणेत सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉलात सुधारणा आणि एनटीएची रचना आणि कार्यपद्धती ह्याचेविषयी शिफारशी करून आपलो अहवाल 2 महिन्या भितर शिक्षण मंत्रालयाक सादर करपाक सांगला। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान ग्रेटर नोएडातल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात 3 कामगारांक मरण आयिल्ल्यान उत्तर प्रदेश सरकाराक नोटीस जारी केल्या। तशेच उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस महासंचालकांक सप्तका भितर पुराय अहवाल सादर करपाचे निर्देश दिल्यात। भारतीय रिझर्व्ह बँकेन सार्क देशांमध्ये चलन आदलाबदल सुविधेखातीर नवी सुधारित चौकट चालीक लायल्या। हे दुरुस्ते खाला ज्या सार्क देशांच्या मध्यवर्ती बँको 2024 ते 2027 या काळात चलन आदलाबदल सुविधेचो लाभ घेऊक सोदतात त्यांच्याकडेन द्विपक्षीय कबलात जातली। हे खातीर सुमार 25,000 कोटी रुपयांचो निधी मंजूर केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयतारा 30 तारखेक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देशवासियांकडेन संवाद साधतले। आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलाचेर तसेच युट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन एअर ॲप ताचे थेट प्रसारण जातले। उपरांत प्रादेशिक भाषेत ताचो अणकार रोकडोच प्रसारित जातलो। झारखंड उच्च न्यायालयान आज झारखंडचे आदले मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांचो जामीन अर्ज मंजूर केलो। पैसे लुटपाच्या प्रकरणात सोरेन हांणी सुमार 8.5 एकर जमीन बेकायदेशीर रितीन ताब्यात घेतिल्ल्याचो तांचेर आरोप आसा। फाटल्या 31 जानेवारीक सक्तवसुली संचालनालयान तांका अटक केल्ली। नामनेच्या अमरनाथ यात्रेक आयच्यान सुरुवात झाली। जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांणी जम्मूच्यान यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीक 5वो बावटो दाखयलो। उपरांत दनपारा खर सुरक्षा व्यवस्थेत यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीन काश्मीरात प्रवेश केलो। नवयुग बोगदो हुपल्या उपरांत यात्रेकरूंक कुलगामचो जिल्हाधिकारी, राज्य प्रशासन आणि पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी येवकार दिलो। फाल्या पहलगामातल्यान फुडली यात्रा सुरू जातली। हिंदी साहित्याच्या उदरगतीक दिल्ल्या योगदानाखातीर डॉ उषा ठाकूर हांका 12वो विश्व हिंदी पुरस्कार फावो झालो। नेपाळातल्या भारतीय दूतावासान आयोजित केल्ल्या हिंदी संवाद कार्यावळीत तांका हो पुरस्कार भेटयलो। राष्ट्रीय संरक्षण संशोधन आणि उदरगत संघटनेन तयार केल्ल्या आधुनिक अभ्यास या स्वदेशी प्रणालीन सेगीत सहचाचण्यो यशस्वीपणान पुराय केल्यात। ह्या प्रणालीच्यो आतामेरेन 10 यशस्वी चाचण्यो झाल्यो। अभ्यास या प्रणालीच्या विकासात्मक चाचण्यांखातीर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी डीआरडीओ, सशस्त्र दळां आणि संबंधित उद्योगिक गटांची तोखणाय केली। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसात अस्तंत द्वीपकल्प दर्यादेगेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला। सौराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, गोय आणि महाराष्ट्रात लेगीत उटंगाराचो पाऊस पडपाची शक्यताय आसा। मजगती नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर दिकेन आणि पुढे सरपाक परिस्थिती अनुकूल आसा असे आयएमडीन म्हणा। ते खातीर फुडल्या 2-3 दिसात देशातल्या चडशा वाटारांनी पाऊस पडपाचो अदमास आयएमडीन उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।